आकाशवाणी मुंबई. नमस्कार, मी शैलेश मोहिते
आणि मी अंकिता आपटे
प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. राज्यातल्या मोठ्या एमआयडीसी जवळ कामगारांसाठी सर्व सोयींनी युक्त निवास व्यवस्था तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. मराठा आरक्षणासाठीच्या हैदराबाद गॅझेटच्या जीआरला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली, रिट याचिका कायम. देशभरातल्या संपूर्ण मतदान प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आरोप केंद्रीय निवडणूक आयोगानं फेटाळला. आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत महाबळेश्वर आणि पाचगणीचा समावेश. आणि आता बातम्या विस्तारानं. राज्यात मोठ्या औद्योगिक वसाहतींच्या ठिकाणी इंडस्ट्रीयल टाउनशिप उभारण्यात याव्यात, या टाउनशिपमध्ये संपूर्ण नागरी सुविधा देण्यात याव्यात, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत घेतलेल्या बैठकीत दिले. उद्योगाच्या आजूबाजूलाच निवासाची सुविधा मिळाल्यास कामगारांची क्षमता वाढेल, शहरात गावात मिळणारे सर्व अधिकार इथे राहणाऱ्या नागरिकांनाही मिळतील याची व्यवस्था करावी, असंही ते म्हणाले. या बैठकीत झालेल्या इतर निर्णयांविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
सूक्ष्म आणि लघु उद्योग, अन्न प्रक्रिया उद्योग यासाठी जमिनीच्या काही मर्यादेत अकृषक परवान्याची अट काढण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतला. यामुळे अकृषक परवाना मिळण्यासाठी लागणाऱ्या वेळेची बचत होऊन वेळेत उद्योग सुरू करणं सोयीचं होईल. अन्य शिष्यवृत्तीच्या योजनांच्या धर्तीवर उद्योगात काम करणाऱ्या कामगारांसाठी शिष्यवृत्ती योजना आणावी. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांचे शासनाकडून अदा करण्यात येणाऱ्या देयकांसाठी ऑनलाईन पोर्टल तयार करावे. यामध्ये देयक अदायगीची ऑटोमेटेड सिस्टीम असावी, तसंच सेवा पुरवठादाराला त्याच्या देयकाची स्थिती कळावी, असंही मुख्यमंत्री म्हणाले. कर्करोगासारख्या दुर्धर आजारांची लक्षणं आणि वेदना कमी करणारी औषधं वापराबाबत आणि उपलब्धतेसाठी धोरण बनवावं. पॅलेटिव्ह केअर पॉलिसी अंतर्गत आवश्यक नियंत्रक प्रणाली उभारावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी सागवानाची लागवड वाढवावी, असंही त्यांनी सांगितलं.
मराठा समाजाच्या नागरिकांना इतर मागासवर्गीय प्रवर्गाअंतर्गत कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्याच्या हैदराबाद गॅझेट विषयक शासन निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं आज फेटाळली. याच मुद्द्यावरची रिट याचिका आधीच न्यायालयासमोर प्रलंबित असल्याचं मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठानं नमूद केलं आणि एकाच विषयावरच्या अनेक याचिका दाखल करून घेता येणार नाहीत असं सांगत याचिका फेटाळून लावली.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष सुटलेले 7 जण राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि महाराष्ट्र सरकारला आज मुंबई उच्च न्यायालयानं नोटीस बजावली आणि 6 आठवड्यांच्या आत उत्तर मागितलं. माजी भाजपा खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह इतरांच्या सुटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली.
वाशीमधल्या रहिवासी सोसायट्यांमधलं न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू असलेलं अनधिकृत बांधकामात पाडण्याचं काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्या अधिकारात थांबवलं असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं आज विचारला. इथल्या 2 रहिवासी सोसायट्यांमधल्या अनधिकृत बांधकामाच्या विरोधात एका स्वयंसेवी संस्थेनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून चालताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार देशाच्या सर्व समावेशक प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे. सरकारनं शेतीला तंत्रज्ञानाची जोड देत शेतकऱ्यांच्या मेहनतीला नवा आयाम दिला आहे, याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
कृषी क्षेत्रात सरकारनं सुरू केलेलं डिजिटल कृषी अभियान शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर अचूक परिणाम साधतंय. उपग्रह, सेन्सर्स तसंच मोबाईल ॲप्लिकेशन याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीचं नियोजन, सिंचन पुरवठा आणि पीक संरक्षणाबाबत मार्गदर्शन मिळतंय. ई नाम या माध्यमातून देशभरातल्या 1000 अधिक बाजारपेठा जोडल्या गेलेत, त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालासाठी योग्य मोबदला मिळतोय. ॲग्रीस्टॅक अंतर्गत किसान ड्रोन आणि जिओ टॅग केलेला पीक डेटा शेतकऱ्यांना मातीचं आरोग्य, हवामान आणि कीटक नियंत्रणाबद्दल रिअल टाइम माहिती पुरवत आहे.
साथियों, भारत में हम एग्रीकल्चर सेक्टर में डिजिटल टेक्नोलॉजी का भरपूर इस्तेमाल कर रहे हैं. हम डिजिटल क्रॉप सर्वे के लिए डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर बना रहे हैं. हमारे किसानों को रियल टाइम इन्फॉर्मेशन मिलेगी और वो डेटा ड्रिवन डिसीजन ले सकेंगे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या बालपणाबद्दल सांगणारा चलो जीते है हा चित्रपट राज्यभरात विविध चित्रपटगृहांमध्ये दाखवण्यात येत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुंबई आणि नवी मुंबईतही याचं प्रक्षेपण झालं. ऐकूया काही प्रेक्षक आणि विद्यार्थ्यांच्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया.
काल नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस होता. आज त्यांच्या जीवनावर आधारित असलेला चित्रपट दाखवायला आणलेला. त्याच्याकडनं म्हणजे स्वामी विवेकानंद यांच्या पुस्तकातून इन्स्पायर झालते की आपण कोणासाठी जगतो ते. त्यांच्याकडून चांगली गोष्ट आम्हाला कळाली की आपण जर जीवनात ठरवलं की आपल्याला काय करायचं आहे, जर आपण त्या जीवनावर कायम ठरवलो तर आपलं आयुष्य चांगलं आहे.
आम्ही जर आज पिक्चर पाहिला तर खरोखरच त्यांच्या जीवनाचा अतिशय सुंदर आणि त्यांचे काही सगळे घेण्यासारखे आहेत जे विचार आहेत मोदींचे ते अत्यंत फार चांगले सुंदर आहेत आणि हे शिकण्यासारखं आहे. तर हे जीवनामध्ये फार उत्तम आहे की देशासाठी अतिशय त्यांनी फार सुंदर जीवन जगले आहे आणि याच्यापुढे ते देशासाठी चांगलंही काम करत आहेत ते आम्हाला अत्यंत आनंद आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात राहता इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत जिल्हास्तरीय सेवा पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं. या सेवा पंधरवड्यात पाणंद इथले रस्ते अतिक्रमण मुक्त करणं, विविध कागदपत्रांचं वाटप, अनेक योजनांची अंमलबजावणी करणार असल्याचं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. भंडारा जिल्ह्यातही नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियानाचा शुभारंभ झाला. या विशेष मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुका आणि गाव पातळीवर नेत्र तपासणी शिबिरं घेण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.
प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशभरातल्या मतदान प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा नवी दिल्लीत वार्ताहर परिषद घेऊन केला. यासाठी त्यांनी महाराष्ट्रातल्या राजुरा आणि कर्नाटकातल्या आळंद विधानसभा मतदारसंघातली उदाहरणं उपस्थितांच्या समोर मांडली. बनावट अर्ज, काही सॉफ्टवेअर वापरून मतदारांची नावं वगळणं, बोगस मतदार घुसवणं हे प्रकार झाल्याचा दावा त्यांनी केला. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
राजुरा मतदारसंघात 6,850 मतचोरी झाल्याप्रकरणी पोलिसांनी FIR दाखल केल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. लोकसभा निवडणुकीनंतर या मतदारसंघात 18,000 मतं वाढली. एवढी मतं कशी वाढली याचा संशय आल्याने विधानसभा निवडणुकीपूर्वी तक्रार केली. या तक्रारीवरून सुमारे 6,000 मतं आयोगानं कमी केली असा दावा काँग्रेस उमेदवार सुभाष धोटे यांनी केला. उरलेल्या मतांमध्येही बोगस मतदार असल्याचा धोटे यांचा आरोप आहे. दरम्यान राहुल गांधी यांनी केलेले सर्व आरोप हे निराधार असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. ऑनलाईन पद्धतीनं मतदारांना वगळता येत नसल्याचं स्पष्टीकरण आयोगानं दिलं आहे. 2023 आळंद मतदारसंघातून काही मतदारांना अवैधरित्या वगळण्याचे प्रयत्न झाले होते. या प्रकरणी निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींनी FIR दाखल केला होता असं निवडणूक आयोगानं कळवलं आहे. 2018 या मतदारसंघातून भाजप तर 2023 काँग्रेस उमेदवार जिंकून आला होता. राहुल गांधी संवैधानिक संस्थांवर सातत्यानं आरोप करून लोकशाहीला कमकुवत करत आहेत, तसंच नागरिकांचीही दिशाभूल करत असल्याची टीका भाजपचे ज्येष्ठ नेते अनुराग ठाकूर यांनी केली. पुरावे नसल्यानं मतचोरीच्या मुद्द्यावर राहुल गांधींना कायदेशीर लढाई लढायची नाही, केवळ मतचोरी झाली असा कांगावा करत देशभरात राळ उडवून द्यायचा असा त्यांचा उद्देश असल्याचं भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले.
GST अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषदेनं नुकत्याच GST करांमध्ये सुधारणा केल्या. अनेक क्षेत्रांमध्ये दर कमी केल्यामुळे याचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे. पर्यावरणपूरक वाहतुकीत महत्वाचा घटक असलेल्या सायकल उद्योग सुलभ आणि माफक बनवण्याच्या उद्देशानं सरकारनं महत्वपूर्ण दिलासा दिला आहे. सायकलवरचा GST 12% 5% करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सायकलच्या भागांवरचा GST दर देखील 12% 5% करण्यात आला आहे. येत्या सोमवारपासून नवे दर लागू होतील.
वस्तू आणि सेवा कर परिषदेनं केलेल्या कर सुधारणांची अंमलबजावणी 22 सप्टेंबरपासून होत असून याचा अर्थव्यवस्थेवर अनुकूल परिणाम होईल असा विश्वास खासदार अशोक चव्हाण यांनी आज नांदेडमध्ये व्यक्त केला.
दिवाळीच्या तोंडावर दिवाळी धमाका ज्याला म्हणू दसरा दिवाळीला एवढा चांगला निर्णय झाल्यामुळे सामान्य माणसाला खूप मोठा दिलासा इथून मिळणार आहे. कर प्रणाली कमी झाल्यामुळे राज्याचं उत्पादनही वाढणार आहे, लोकांचा सेलही चांगला होणार आहे, त्याचा विक्रीही चांगली होणार आहे आणि रोजगाराला चालना मिळेल आणि राज्याला स्वतःचा चांगला बेनिफिट होईल.
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत भारतातल्या 7 नवीन नैसर्गिक स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. या नवीन स्थळांमध्ये महाराष्ट्रातल्या पाचगणी आणि महाबळेश्वर इथलं डेक्कन ट्रॅप्स समावेश आहे. पाचगणी आणि महाबळेश्वर इथले डेक्कन ट्रॅप्स ही कोयना अभयारण्याच्या परिसरात जांभा दगडांची वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. ही रचना लाव्हा रासाच्या 40 पेक्षा जास्त थरांमुळे निर्माण झाली असून दख्खन पठाराचा हा भाग जांभा दगडापासून बनवलेला जगातल्या सर्वात मोठ्या भूभागांपैकी एक आहे.
राज्य सरकारनं आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण होमिओपॅथी डॉक्टर्सना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये स्वतंत्र नोंदणी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला इंडियन मेडिकल असोसिएशननं विरोध दर्शवत राज्यभर संप आणि सेवा बहिष्कार पुकारला आहे. विविध जिल्ह्यात या संपाला प्रतिसाद मिळाला आणि अत्यावश्यक वगळता इतर सेवा बंद राहिल्या. यामुळे रुग्णसेवेवर होणाऱ्या परिणामांचा विचार करून डॉक्टरांनी संप मागे घ्यावा असं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे.
ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या पार्थिवावर आज वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी त्यांचं पार्थिव भारत इतिहास संशोधक मंडळात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं.
बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावं या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यात सकल बंजारा समाजाच्या वतीनं उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.
नंदुरबारमध्ये आज शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. दुकानं शैक्षणिक संस्थांमध्ये शुकशुकाट दिसून आला. व्यक्तिगत वादातून हद्दपार गुन्हेगार जयेश वळवी यांच्या खुनाच्या निषेधार्थ हा बंद. या घटनेनंतर झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 6 जणांना अटक केली आहे.
हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. या काळात कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 78 एकरांवर पसरलेल्या या चित्रनगरीमध्ये येत्या महिन्याभरात सुमारे 10 ते 15 कोटी रुपयांची विविध विकास कामं सुरू होतील. तसंच या ठिकाणी चित्रपट विषयक प्रशिक्षण केंद्र सुरू होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली.
हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं असून जिल्ह्यात 2,71,000 हेक्टर क्षेत्रावरचं पीक पूर्णपणे नष्ट झालं आहे. अतिवृष्टीनं बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून त्यांना मदत देण्याचे आदेश पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले आहेत. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आज जिल्ह्यातल्या नुकसानीची पाहणी केली. पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करावेत, तसंच तेरणा नदीवर उजनी गावाजवळ पूल उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करावा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. लातूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी मनसेनं निलंगा तालुक्यात उपोषण सुरू केलं आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज दक्षिण सोलापूर अक्कलकोट तालुक्यात नुकसानीची पाहणी केली.
परभणी जिल्ह्यात पाथरी तालुक्यातल्या हदगाव आणि कासापुरी मंडळात आज सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. पाथरी तालुक्यात गेल्या आठवडाभर मुसळधार पावसामुळे शेती आणि रस्त्याचं मोठं नुकसान झालं आहे.
ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या मोठ्या MIDC जवळ कामगारांसाठी सर्व सोयींनी युक्त निवास व्यवस्था तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. मराठा आरक्षणासाठीच्या हैदराबाद गॅझेटच्या GR ला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली, रिट याचिका कायम. देशभरातल्या संपूर्ण मतदान प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आरोप केंद्रीय निवडणूक आयोगानं फेटाळला. आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत महाबळेश्वर आणि पाचगणीचा समावेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं.
नमस्कार.